नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षता बोडकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. केंद्र सरकाराच्या योजनांचा प्रसार वाढवपा खातीर भाजपा सत्तेर आशिल्ल्या राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी चर्चा केली. भाजपा मुख्यमंत्री मंडळाचे 2 दिसांचे बसकेन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उलयताले. शासन पद्धतींचो आणि कल्याणकारी उपक्रमांचो नियाळ घेवपाचो हेत हे बसकेचो आशिल्लो. तशेंच हे बसकेन भाजपाचे मुखेली जेपी नड्डा आणि पक्षाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग आणि अमित शाह आणि हेर लोक हाजीर आशिल्ले. केंद्रीय प्रायोजित योजना खूप बारीकसाणेन तयार केल्यात आणि राज्यांनी चालीक लावपाच्या वेळार तांचेकडेन छेडछाड करप टाळचे अशें प्रधानमंत्र्यांनी सुचयले. बसके उपरांत दिल्ल्या निवेदनात पक्ष फुडारी विनय सहस्त्रबुद्धे हांणी भाजपा सत्तेर आशिल्ल्या राज्यांनी चलपी कल्याणकारी येवजण्यांचो आवाट सुनिश्चित करपाची गरज आसा आणि तांकां बऱ्या प्रस्नांचे उदाहरण म्हणून पळोवपाक जाय अशें ताणी सांगले. उदरगत कार्यावळींनी आणि हेर यत्नांनी लोकांचो वांटो घेवपाचेर चड भर दिवन देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन मेरेन व्हरपाचे यत्न करपाविशी प्रधानमंत्र्यांनी उलोवप केले. आज टोकियोत क्वाड विदेश वेव्हार मंत्र्यांची बसका झाली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांचे वांगडा जपान अमेरिकेची संयुक्त संस्थान आणि ऑस्ट्रेलियाचे समक्षक हे बसकेन हाजीर आशिल्ले. भारत पॅसिफिक मुक्त स्थिर सुरक्षित आणि समृद्ध उरपाची खात्री फकत क्वाडाच्या सहकार्यानच शक्य असा असे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी सांगले. टोकियोत जाल्ल्या क्वाड शिखर सभेन उक्तावण उलोवप वांगडी राष्ट्रांनी जागतिक वचनबद्धताय ह्या वाठारा परस खूप पयस आसा देखून राजकीय समजूत घटमूट जावप अर्थिक भागीदारी वाढप तंत्रगिन्यानाचे सहकार्य वाढप आणि लोकांमधली सोय चड खर जावन गरजेचे असे ताणी सांगले. डॉ एस जयशंकर हांनी हो वेळ सोपोवन संसारीक अर्थिक वाढ सुनिश्चित करप आणि त्याचबरोबर तिचो जोखीम मुक्त करप हे एक व्हड आव्हान असा असे सांगले. पोलन साखणी हे लवचिकपणा खातीर खाशेले लक्ष असा असे ताणी मुखार सांगले. मनशान तयार केल्ल्या वा सैनिक संकश्टा आड आंतरराष्ट्रीय वेवस्थेक सिद्ध करपाक फकत सामूहिक यत्नच करपाक शकतात असे ताणी मुखार सांगले. देशांत नोकऱ्यांचो उणाव ना आणि सध्याच्या सरकाराच्या कटिबद्ध धोरणाक लागून देशांत बेकारीचे प्रमाण 3.2% देवला असे कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांनी प्रस्नतास वेळार लोकसभेत जाप दिली. फुडल्या वर्सांनी बेकारीचे प्रमाण 3% सकयल देवतले असे आस्त ताणी उक्ताली. फाटल्या 2 वर्सांत कामगार बळान वांटो घेवपाचे प्रमाण आणि कामगार लोकसंख्येक प्रमाण वाढला असे ताणी सांगले. कामगार बळान वांटो घेवपाचे प्रमाण 44% मेरेन आणि कामगार लोकसंख्येचे प्रमाण 40% मेरेन पावला असे ताणी मुखार सांगले. शिक्षण राज्यमंत्री डॉ सुकांत मजुमदार हांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी 2020 हेतू दरेका विद्यार्थ्याची क्षमता मुखार हाडपाचो आणि देशांतल्या शिक्षणीक रुपांतरा खातीर मार्गदर्शक तत्वां हाडपाची आसा असे ताणी आयज नवी दिल्लीत अखिल भारतीय शिक्षका समागम 2024 हाच्या उक्तावण अधिवेशनात मार्गदर्शन करताना सांगले. शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी हांनी राष्ट्राचो फुडार आमच्या शिक्षकांचो हातान आसा आणि एनईपी 2020 वरवीं विद्यार्थ्यां खातीर आणि तशेंच शिक्षकां खातीर एक विस्तारीत रस्तो नकासो मांडला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि उदेंत राजस्थानात व्हड प्रमाणान ते हलको प्रमाणान मध्यम पावसाचो अदमास काढला. तशेंच फुडल्या 5 दिसांत जम्मू काश्मीर लडाख गिलगीट बाल्तिस्तान मुझफ्फराबाद पंजाब हरियाणा चंदीगड दिल्ली उत्तर प्रदेश आणि अस्तंत राजस्थानात फावो तसो व्यापक पावस पडपाचो अदमास काढला. आज उदेंत राजस्थानात आणि बिरेस्तारा अस्तंत उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडातून खूप व्हड पावस पडपाची शक्यता असा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. तशेंच बिरेस्तारा झारखंडात आणि मंगळारा ते आयतारा नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरात पावस पडपाची शक्यता असा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.